नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोयची राजधानी पणजी शाराक स्वच्छ सर्वेक्षणावरवी राष्ट्रपती पुरस्कार फावो जाल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोयचे अभिनंदन केले. जर भारताच्या सार्वभौमत्वाचेर हल्लो झालो तर भारत कसो प्रतिसाद दितलो हे ऑपरेशन सिंदूरान जगाक दाखोवन दिले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयचान लोकसभेत ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा सुरू जावपाची शक्यताय आसा. बुद्धिबळात आज फिडे बायलांच्या विश्वचषकात जैतिवंत ठरपा खातीर ग्रँडमास्टर कोनेरू हंपी आनी आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हांच्या मदी जलद आनी ब्लिट्झ टायब्रेकात खेळ जातलो. आता पुराय खबरो. 21व्या शेंकड्यातल्या भारतात विज्ञान नव्या उर्जेन प्रगती करता हाचो अभिमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्यक्त केलो. आकाशवाणी वेल्या त्यांच्या मन की बात कार्यावळीत देशाक संबोधित करताना मोदींनी भारतीय हवाई दळाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांच्या अंतराळातल्यान परत येवपाविशीं सांगले. भारतीय अंतराळवीर पृथ्वीचेर सुरक्षितपणान देंवले तेन्ना आनंदाची लाट आयली आनी पुराय देशात अभिमानाची भावना पातळ्ळी. ऑगस्ट 2023 चांद्रयान 3 यशस्वी लँडिंगान देशात एक नवीन वातावरण निर्माण जाल्ले हाची तांणी याद काढली. तांणी म्हळें की भुरगीं विज्ञान आनी अवकाशा बद्दल उत्सुकता दाखोवपाक लागल्यात आनी भुरग्यां मदीं नवोपक्रमांक चालना दिवपाक एक मोहीम इन्स्पायर मानक अभियानाचेर तांणी उजवाड घालो. तांणी देशांत अंतराळ क्षेत्रांतल्या स्टार्टअप्साच्या जलद वाडीचो उल्लेख केलो. 23 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळा दीस मनयतले. ताका नमो एपावरवी कसो मनोवचो हे विशींच्यो कल्पना सामायीक करपाचें आवाहन तांणी केलें. ह्या म्हयन्याचे सुरवातीक दुबयत जाल्ल्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडात पदकां जिखून देशाक गौरव मेळून दिवपी भारतीय विद्यार्थ्यांचे मोदी हांणी कौतुक केलें. ऑस्ट्रेलियात जाल्ल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडात भारतीय विद्यार्थ्यांनी 3 भांगरा 2 रुपया आनी 1 कांशा पदक जिखले. युनेस्कोन 12 मराठी किल्ल्यांक जागतिक वारसो थळ म्हणून मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी अभिमान व्यक्त केलो. 18 वर्षाचो स्वातंत्र्य सैनिक खुदिराम बोस हांच्या धाडसाचे दर्शन घडयत ऑगस्ट म्हयनो हो क्रांतीचो म्हयनो आशिल्ल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 1 ऑगस्टाक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची पुण्यतीथ आनी 8 ऑगस्टाक सुरू जाल्ल्या महात्मा गांधीच्या फुडारपणा खाला भारत छोडो आंदोलनाचे तांणी स्मरण केले. मन की बातच्या ह्या भागात तांणी भारतीय लोकगीतां आनी परंपरांमदीं मेळपी विविधताये विशीं सांगले. तांणी भोपाळांतल्या सकारात्मक सोच नांवाच्या टिमाचे कौतुक केले. तातूंत 200 बायलांचो आस्पाव आसा. गोयची राजधानी पणजी शाराक स्वच्छ सर्वेक्षणावरवी राष्ट्रपती पुरस्कार फावो जाल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोयचे अभिनंदन केले. पणजी शारात कोयराचे 16 प्रकारात विभागणी करून ताचो रितसर विल्लो लायतात. म्हत्वाचे म्हळ्यार पणजेच्या कोयर प्रकल्पात हे काम बायलो करतात अशें म्हणीत प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या बायलांची तुस्त केली.
के पणजी शहर का उदाहरण भी प्रेरक है. वहां कचरे को 16 कैटेगरी में बांटा जाता है और इसका नेतृत्व भी महिलाएं कर रही हैं. पणजी को तो राष्ट्रपति पुरस्कार भी मिला है.
पणजी शहराच्या नितळसाण प्रयत्नांची दखल घेतल्या खातीर गोयचे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानले. पणजेच्या परिवर्तनाची मान्यताय मेळप आणि स्वच्छ सर्वेक्षणातल्यान मिळिल्लो प्रतिष्ठीत राष्ट्रपती पुरस्कार व कोयर व्यवस्थापनात फुडाकार घेवपी बायलांच्या उल्लेखनीय योगदानाचो परिणाम असा असे ताणी सांगले. गोयाक परवी दिल्याबद्दल गोयचे रान आणि शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी खोस उक्तायली. या फुडें लेगीत गोयाक नितळ दवरपाची मोहीम तितल्याच नेटान सुरू उरतली असे ताणी म्हळां.
You know, the Honorable Prime Minister Narendra Modi ji, who has actually brought into every household the thought process of cleanliness and swachhata. I am so grateful to the vision of the Prime Minister and to the Honorable Prime Minister for bringing this type of a movement in the country. Every municipality, every ULB today is working towards the vision of the Prime Minister to see that we have a garbage-free and zero-waste municipalities and panchayat areas to conversion in Goa.
नितळसाण कामगारां वांगडा मन की बात कार्यावळ आयकून पणजेचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात हांणी सांगले की ही मान्यताय नितळसाण कामगार नगरसेवक आनी नागरिकांची आसा. फुडाराक आनीकूय व्हड परिणाम मेळोवपा खातीर यत्न करपाची आश्वासन ताणी दिले. मन की बात कार्यावळीचो समारोप करतना मोदींनी हरियाली तीज निमित्तान देशाक शुभेच्छा दिल्यो. सावनाच्या पावसांत देश परत एकदा सण उत्साहान मनयतलो. नागपंचम, रक्षाबंधन आनी जन्माष्टमी सारखे येवपी सण लोकांच्या भावनांकडे जोडलेले आसात अशें म्हणून तांणी लोकांक शुभेच्छा दिल्यो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की ऑपरेशन सिंदुरान जगाक दाखोवन दिलां की जर भारताच्या सार्वभौमत्वाचेर हल्लो जालो तर भारत कसो प्रतिसाद दितलो. हे लष्करी कारवायेन देशभरात आत्मविश्वासाची एक नवीन भावना निर्माण केली. ते तामिळनाडूत गंगाईकोंडा चोलापुरम हांगा प्रतिष्ठीत चोल राजा राजेंद्र चोल एक हांच्या जयंती समारंभात उलयताले. ऑपरेशन सिंदुरान हे लेगीत सिद्ध केलें की भारताक लक्ष्य करपी दुस्मान दहशतवाद्यां खातीर खंयचेच सुरक्षीत आश्रयस्थान ना. ऑपरेशन सिंदुरान जगाक एक स्पश्ट संदेश दिला की भारत आपल्या सुरक्षिततेक आनी सार्वभौमत्वाक येवपी कसल्याय धक्क्याक नेटान प्रत्युत्तर दितलो. भारतीय इतिहास आनी संस्कृतीत तांच्या योगदानाचो सन्मान करपाक तामिळनाडूत चोल सम्राट राजा राज चोल आनी राजेंद्र चोल एक हांचे भव्य पुतळे उभारतले. चोल साम्राज्य भारताच्या सुवर्णकाळाचे प्रतिनिधित्व करता, जातून वास्तुकला, प्रशासन, राजनायिकता, व्यापार आनी सांस्कृतीक एकात्मता हे क्षेत्रातल्या कामगिरीन गौरव दिला अशें तांणी मुखार म्हळें. आयजसान लोकसभेत ऑपरेशन सिंदुराचेर चर्चा जावपाची शक्यताय आसा. संसदेचे चालू आशिल्ल्या पावसाच्या अधिवेशनात पहलगाव आतंकवादी हल्लो आनी ऑपरेशन सिंदुरा खाला भारतान दिलो प्रतिसाद हाचे विशीं खाशेली चर्चा जातली अशी माहिती संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या अध्यक्षते खाला वेवसायीक सल्लागार समितीच्या बसकेत हो निर्णय घेतला अशें रिजीजू हांणी सांगले. लोकसभेत चर्चा करपाक 16 वरां वेळ दिला जाल्यार मंगळारा राज्यसभेत 16 वरां चर्चा जातली अशें तांणी सांगले. रिजीजू हांणी मुखार सांगले की विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदुराचेर चर्चा करपाची मागणी करता आनी सरकारान पयल्या दिसा सावन ते मान्य केला. भारत सिंगापूर संयुक्त लष्करी सराव बोल्ड कुरुक्षेत्र 2025 14वी आवृत्ती काल जोधपुरात सुरू झाली. हो सराव फुडल्या महिन्याच्या 4 तारखेमेरेन चलतलो. हो सराव टेबलटॉप सराव आनी संगणक आधारित झूज खेळ म्हणून आयोजित करतले, जाचो उद्देश यांत्रिक झुजा खातीर ऑपरेशनल प्रक्रियांचे प्रमाणीकरण करप अशें आसा. भारतीय सैन्याकडच्यान उपकरणांच्या प्रदर्शनान हाचो समारोप जातलो. संयुक्त राष्ट्राच्या आदेशा प्रमाण दोनूय सैन्यांनी परस्पर कार्यक्षमता आनी संयुक्त प्रशिक्षण क्षमता वाडोवप हो या सरावाचो उद्देश आसा, जाका लागून द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत जातले. घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो दृढ संकल्प आनी देशवासियांच्या तेक्यान जगभरात दहशतवादाक शून्य सहनशीलतेचो संदेश मेळ्ळा. नवी दिल्लीत 8व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेक संबोधित करतना तांणी म्हळें की भारताच्या वाडट्या प्रतिश्ठेक लागून येवपी काळांत राष्ट्रीय सुरक्षा आव्हानां वाडटलीं. फुडलीं 5 ते 10 वर्सां देशाच्या विकास आनी सुरक्षे खातीर खूप म्हत्वाची आसतली. सगळ्या प्रशिक्षण कार्यावळींत तरुण अधिकाऱ्यांचो समावेश करून तांकां राष्ट्रीय डेटाबेसाचो वापर करचो अशें आवाहन तांणी केलें. गृहमंत्र्यान प्रत्येक राज्य पुलीस दळ आनी केंद्रीय संस्थांक उत्कृश्टते खातीर प्रयत्न करपाचे आनी अंतर्गत सुरक्षा आव्हानांक तोंड दिवपाक निरोगी स्पर्धेची भावना जोपासपाचे निर्देश दिले. आपल्या उलोवपांत शाह आनी व्हड ड्रग्स कार्टेला विरुद्ध कारवाय सुरू करपा पासून वयर पासून सकयल मेरेन आनी सकयल पासून वयर मेरेन दृश्टीकोनाची आवश्यकता असल्याचें सांगले. तशेंच नार्को गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाचेर लक्ष केंद्रीत करपाकूय सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी वडोदरा हांगा सविस्तर बसका घेवन गुजरातांतल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. ह्या बसकेंत वडोदरा खासदार डॉ हिमांग जोशी, मध्य आनी अस्तंत रेल्वेचे सरवेवस्थापक, विभागीय रेल्वे वेवस्थापक आनी अधिकारी हजर आशिल्ले. ओल्ड ट्रॅफर्डात इंग्लंडा आड जाल्ल्या 4थ्या कसोटीच्या 5व्या दिसा भारतीय क्रिकेट पंगडाचो कर्णधार शुभमन गिलान शानदार शतक झळकायत जायते संवसारीक विक्रम मोडले. कर्णधार म्हणून पदार्पण करताना कसोटी मालिकेत 4 शतक करपी गील हो पहिलो फलंदाज थारलो. कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत वॉरविक आर्मस्ट्रॉंग, डॉन ब्रॅडमन, ग्रेग शॅपल आनी विराट कोहली आनी स्टीव्हन स्मिथ हे 5 खेळगडे. गिलाचे शतक म्हळ्यार आता इंग्लंडा आड जाल्ल्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून तो सर्वाधिक 100 धावण्यो करपी थारला. गील हे नामनेच्या वळेरेंत येवचे पयलीं फक्त डॉन ब्रॅडमन आनी सुनील गावस्कर हांणी कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत 4 शतकां घेतिल्लीं. मजगती क्रिकेटात ओल्ड ट्रॅफर्ड हांगा जाल्ल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या 4थ्या कसोटीत इंग्लंडाक बरोबरी रोखपाक भारताक जबरदस्त संघर्ष केलो. आपल्या दुसऱ्या डावात 5-17 परस चड फलंदाजी केली आनी बरोबरीची सहमती जाली तेन्ना 4 बाद 425 धावण्यो केल्यो. बुद्धिबळात आयज दनपारा जॉर्जियाच्या बटुमी शारात जावपी फिडे बायलांच्या विश्वचषकात जैतिवंत थारपा खातीर ग्रँडमास्टर कोनेरू हंपी आनी आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हांचे मदीं जलद आनी ब्रिज टाय ब्रेकात खेळ जातलो. भारतीय हवामान विभाग म्हळ्यार आयएमडीन आयज उदेंत राजस्थानात खूप धडकांनी ते सामको व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास दिला. मध्य भारत आनी अस्तंत दर्यादेग आनी लागसरच्या घाटांचेर पावस सक्रीय जावपाची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आयज उत्तराखंड, अस्तंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालयात तशेंच गोंय, केरळ, सौराष्ट्र आनी अस्तंत बंगाल आनी राजस्थानात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयची राजधानी पणजी शाराक स्वच्छ सर्वेक्षणावरवी राष्ट्रपती पुरस्कार फावो जाल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयचें अभिनंदन केलें. जर भारताच्या सार्वभौमत्वाचेर हल्लो जालो तर भारत कसो प्रतिसाद दितलो हे ऑपरेशन सिंदुरान जगाक दाखोवन दिले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयचा लोकसभेत ऑपरेशन सिंदूराची चर्चा सुरू जावपाची शक्यताय आसा. बुद्धिबळात आज फिडे बायलांच्या विश्वचषकात जैतिवंत ठरपा खातीर ग्रँडमास्टर कोनेरू हंपी आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हांच्या मदीं जलद आणि ब्लिट्स टायब्रेकात खेळ जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐका सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.